नमस्कार, मी विजय सहजराव। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल। या टप्प्यात उत्तर प्रदेशाच्या 14, हरियाणाच्या 10, हिमाचल प्रदेशच्या 4, बिहार 8, उत्तराखंडमध्ये 8, ओडिशातल्या 6 अशा एकूण 57 मतदारसंघांमध्ये येत्या शनिवारी मतदान होणार आहे। याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे। या 58 जागांसाठी 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज देशाच्या विविध भागात साजरी होत आहे। भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करून साजरा करण्यात येत आहे। तथागत गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांवर भाविकांची गर्दी झाली असून विविध ठिकाणी बुद्ध मूर्तीच्या मिरवणुका काढण्यात आल्या आहेत, तसंच विशेष प्रार्थना आणि प्रवचन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं हिंगोली शहरात रॅली काढण्यात आली। अनेक भंतेंसह शुभ्र वस्त्र परिधान केलेले उपासक उपासिका मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते। चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात प्राणीगणना केली जाणार आहे। यावर्षी प्रथमच कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातल्या चंद्रपूल, मूल, मोहरली, खडसंगी, पळसगाव आणि शिवणी या 6 परिक्षेत्रात मचाणावरून प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या गणनेसाठी 89 मचाणांची व्यवस्था केली असून प्रत्येक मचाणावर 2 निसर्गप्रेमींसोबत 1 मार्गदर्शक असणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे निधन झालं। ते 71 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 75,000 टप्पा ओलांडला। सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 1,197 अंकांची वाढ झाली। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 370 अंकांची वाढ नोंदवत 22,968 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।